नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्वदेशी भावना जागोवन थळाव्या उत्पादनांचो वापर करचो असो उलो नागरिकांक मारला. वेंचणूक आयोगान मतदान वळेरी तयार करपाक म्हत्वाची भूमिका करपी बूथ लेव्हल अधिकाऱ्यांचे मानधन दुपेटीन वाडयलां. देशभरातल्या जायत्या केंद्रांनी आयज सकाळी 9 वरां सावन नीट पीजी परिक्षा सुरू जाता. कझाकिस्तानात संवसारीक एथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर ब्रॉन्झ सर्तीत भारताच्या मुरली श्रीशंकर हाणें दादल्यांच्या लांब उडीत भांगरा पदक जिखला. आणि अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीम आणि अस्तंत बंगाल ह्या दोंगराळ वाठारांनी आयज मोठ्या प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्वदेशीची भावना आपणावन थळाव्या उत्पादनांक आधार दिवचो असो उलो नागरिकांक मारला. उत्तर प्रदेशातल्या वाराणसीत जाल्ल्या कार्यावळीत संबोधित करतना प्रधानमंत्री मोदी हांणी संवसारीक अर्थीक अनिश्चितताये मदीं देशाची खरी सेवा देशी वस्तूंचो प्रसार करपाक आसा हाचेर भर दिलो. संवसारातली तिसरी व्हड अर्थवेवस्था जावपाची तयारी आशिल्ल्या भारतान आपल्या अर्थीक हिताक खासा करून शेतकार आनी ल्हान उद्देगांक प्राधान्य दिवचे पडटले अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. महात्मा गांधीजींक श्रद्धांजली म्हणून नागरिकांक आनी व्यापाऱ्यांक खासा करून येवपी उत्सवाच्या हंगामात मेक इन इंडिया उत्पादन आपणावपाचो उलो प्रधानमंत्र्यांनी मारला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल उत्तर प्रदेशातल्या वाराणसीत देशभरातल्या 9,70,00,000 मायज शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी येवजणे अंतर्गत 20व्या हप्त्याची 20,500 कोटी रुपया मायज रक्कम हस्तांतरित केली. या कार्यावळीचे थेट प्रसारण देशभरात झाला. गोयातूय साखळे रवींद्र भवनात मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हजेरेत या कार्यावळीचे थेट प्रसारण झाले. या कार्यावळीत राज्यातल्या वेगवेगळ्या भागातले पीएम किसान सन्मान निधी येवजणेचे लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येन सहभागी झाले. प्रधानमंत्री मोदी शेतकऱ्यांच्या प्रती खूप संवेदनशील असतात असे मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार उलयताना सांगला. पीएम किसान सन्मान निधी योजनेखाला प्रत्येक शेतकऱ्याक 2,000 रुपया प्रमाण वर्षात 3 हप्त्याचे एकूण 6,000 रुपया थेट खात्यात हस्तांतरित जातात. अशा प्रकारची ही शेतकऱ्यांक अर्थिक लाव दिवपी येवजण आसा असे मुखेलमंत्र्यांनी म्हळे. गोयातल्या सुमार 6,500 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता मेरेन 20 हप्त्यांची एकूण 24 कोटींची रक्कम जमा झाल्या असे मुखेलमंत्री सावंत हांणी मुखार सांगला. शेती आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणा खातीर गोय राज्य सरकाराच्या वतीन वेगवेगळ्यो येवजण्यो तालुका आणि गाव स्तराचेर चालीक लायतात. विकसित भारत 2047 आणि विकसित गोय 2037 हे ध्येय साध्य करपा खातीर तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करचे असे आवाहन या वेळार मुखेलमंत्र्यांनी केला. हे योजनेविषयी सुर्लाचे सरपंच संजय सुर्लकार हांणी आपले मत उक्तायला.
नमस्कार, हांव संजय सुर्लकर, सुर्ला माजी सरपंच. आयज नरेंद्र मोदीन पीएम सन्मान निधी बद्दल आनी शेतकऱ्या बद्दल बरीचशी माहिती दिली, त्या बद्दल हांव तेच्या पहिल्यान मदीं अभिनंदन करता. आनी तशेंच आमचे गोंया राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचेय बी अभिनंदन करता. एक बरी बारीकसो बारीक शेतकरी तळमळटा शेतान ताका एक आधार मेळचो म्हणून तेणी सन्मान निधी ही वर्साक 6,000, 4 महिन्यान एकदा 2,000 मेळटा तेचे ते मेळटा त्याच्या बद्दल धन्यवाद मोदीचे म्हणतात.
मतदारांची वळेरी तयार करपाक महत्वाची भूमिका करपी बूथ लेव्हल अधिकाऱ्यांचे बीएलओचे मानधन वेंचणूक आयोगान दुपेटीन वाडयला आणि बीएलओ सुपरवायझरांचे मानधन वाडयला. बीएलओची प्रोत्साहन रक्कम 1,000 रुपया वयल्यान 2,000 रुपया मेरेन वाडयल्या. बीएलओची वर्सुकी मानधन 6,000 रुपया वयल्यान 12,000 रुपया इतले केला. आता पहिलेच खेपे वेंचणूक नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक वेंचणूक नोंदणी अधिकाऱ्यांकय मानधन मेळपाचे आसा. वेंचणूक नोंदणी अधिकाऱ्यांक 30,000 आणि सहाय्यक वेंचणूक नोंदणी अधिकाऱ्यांक 25,000 रुपया दितले. बिहारात सघन सुधारणा कार्यात वाटो घेवपी बीएलओ खातीर 6,000 रुपयांची खाशेली प्रोत्साहन रक्कम वेंचणूक आयोगान मान्य केल्या. वैजकी प्रवेशा खातीर नीट पीजी परिक्षा आयज देशभरातल्या जायत्या केंद्रांनी जातली. सकाळी 9 ते दनपारा 12:30 मेरेन एकाच शिफ्टात सुमार 2.5 लाख उमेदवार परिक्षेक हाजीर रावपाचे आसात. ही परिक्षा संगणकाचेर आधारित आसा. उमेदवारांनी सगळी सक्तीची कागदपत्रां आपल्या वांगडा व्हरची पडटात, नाजाल्यार उमेदवारांक परिक्षा केंद्रात प्रवेश करूंक येना. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आयज भावनगर रेल्वे स्टेशना वयल्यान भावनगर अयोध्या कँट सप्तकी रेल्वेक बावटो दाखयतले. तशेंच ते एक रिवा आनी पुणे हांचे मदीं आनी दुसरी जबलपूर आनी रायपूर अशा आनीक दोन रेल्वे गाडयांचे उक्तावण करपाचे आसात. ह्या वेळार गुजरातचे मुखेलमंत्री भुपेंद्र पटेल, मध्य प्रदेशाचे मुखेलमंत्री मोहन यादव, छत्तीसगडचे मुखेलमंत्री विष्णुदेव सहाय हांचे वांगडा केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय लेगीत हाजीर आसतले. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणान आयुष मंत्रालयाच्या सल्ल्यान आयुर्वेद आहार वर्गाखाला आयुर्वेदिक अन्न तयार करपाची निश्चित वळेरी जाहीर केल्या. 2022 वर्सा अन्न सुरक्षितताय आणि मानक नियमन सुरू झाले उपरांत हे महत्वाचे पाऊल भारताची मानादीक अन्न माहिती मुखेल प्रवाहात हाडटा. हे नेम अधिकृत आयुर्वेदिक ग्रंथातल्यान मेळपी रेसिपी घटक आणि प्रक्रिया हांचेर आधारित खाणा जेवणाक मान्यताय दिता आणि नवी वळेरी गिरायक आणि व्यवसाया मदीं अपूर्व स्पश्टताय आणि आत्मविश्वास हाडटा. ग्रीसात 17 सकयल्या संवसारीक कुस्ती सर्तीत भारतीय कुस्तीगीर लायकीन दादल्यांच्या 110 फ्री स्टाईल रुप्या पदक जिखला. मजगती आणिक एक भारतीय कुस्तीगीर सिटेंडरान दादल्यांच्या 60 फ्री स्टाईल सर्तीच्या फायनलीत प्रवेश केला. उपांत्य फेरयेत सिटेंडरान कझाकिस्तानाचो बेकासिल असंबेका हाका हारयलो. 65 फ्री स्टाईल सर्तीत भारताचो गौरव पुनिया इराणाचो मोर्तेझा मुल्ला मोहम्मदी हाचे कडेन हारलो. क्रिकेटात आयज लंडनातल्या द ओवलात एंडरसन तेंडुलकर ट्रॉफीचे 5 आणि निमाणे कसोटीच्या 4 दिसा यजमान इंग्लंड भारता आड दुसरो डाव सुरू करतलो. भारतीय वेळाप्रमाण दनपारा 3:30 ही मॅच सुरू जातली. भारतान थारायल्ल्या 374 धावड्यांच्या मुखी फाटल्यान धावपी इंग्लंडान काल 3 दिसा 1-50 धावड्यो केल्ल्यो. कझाकिस्तानात झाल्या संवसारीक एथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर ब्रॉन्झ सर्तीत भारताच्या मुरली श्रीशंकर हाणें दादल्यांच्या लांब उडीत भांगरा पदक जिखला. हालीच दुखापत जाऊन परतून आयिल्ल्या श्रीशंकरान वयल्या पावड्यार रावपाच्या सुवातीच्या यत्नात 7.94 सगळ्यात बरो यत्न केलो. फिलिपिन्सचो जेनरी उबास 7.53 हाका रुप्या पदक जाल्यार आझरबैजानच्या नाझीम बाबीन हाणी 7.48 हाका काश्या पदक मेळ्ळा. श्रीशंकर सध्या 2025 संवसारीक एथलेटिक्स चॅम्पियनशिपात पात्रताय मेळोवपाच्या यत्नात आसा. दिल्लीत काल राती सावन हळुवार सरी चालूच आसा. हवामान खात्यान आयज दिल्लीत ढगाळ वातावरण आणि गडगड वांगडा काय प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीम आणि अस्तंत बंगाल ह्या दोंगराळ वाठारांनी खूप मोठ्या प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. आयज बिहार, उदेंत, उत्तर प्रदेश, केरळ, माहेत, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल आणि उत्तराखंडात खूप व्हडा प्रमाणात पावस पडू येता. मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, चंडीगढ, हिमाचल प्रदेश, झारखंड, लक्षद्वीप, रायलसीमा आणि अस्तंत उत्तर प्रदेशातय अशीच परिस्थिती आसपाची शक्यताय आसा. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्वदेशी भावना जागोवन थळाव्या उत्पादनांचो वापर करचो असो उलो नागरिकांक मारला. वेंचणूक आयोगान मतदार वळेरी तयार करपाक महत्वाची भूमिका करपी बूथ लेव्हल अधिकाऱ्यांचे मानधन दुपेटीन वाढयला. देशभरातल्या जायत्या केंद्रांनी आयज सकाळी 9 नीट पीजी परिक्षा जातली. कझाकिस्तानात संवसारीक एथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर ब्रॉन्झ सर्तीत भारताच्या मुरली श्रीशंकर हाणें दादल्यांच्या लांब उडीत भांगरा पदक जिखले आणि अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीम आणि अस्तंत बंगाल ह्या दोंगराळ वाठारांनी आयज मोठ्या प्रमाणात पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30. नमस्कार.